विविध भारती पुणे, माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर आटोक्यात राखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 10 रुपये कपात केली आहे. त्यामुळे पेट्रोलवरचं प्रतिलिटर 13 रुपये उत्पादन शुल्क 3 रुपयांवर आलं आहे, तर डिझेलवरचं प्रतिलिटर 10 रुपये उत्पादन शुल्क पूर्णपणे काढून टाकलं आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान आखाती देशातल्या युद्धस्थितीमुळे इंधन टंचाई आणि लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडन केलं आहे. खोटी माहिती फेसबुक, एक्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकल्यास किंवा फॉरवर्ड केल्यास फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. देशात पेट्रोल, डिझेल तसंच घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यानं नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून अनावश्यक साठेबाजी किंवा पंपांवर गर्दी करू नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा टप्प्याटप्प्यानं वाढवून 50% नेण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर इंधन पुरवठा साखळी व्यवस्थित कार्यरत असल्याचं पेट्रोल डीलर्स असोसिएशननं म्हटलं आहे. राज्यातला ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून 210 पैकी 183 साखर कारखाने बंद झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 98 लाख टन साखरेचं उत्पादन झालं असून सर्वाधिक 23 लाख टन उत्पादन कोल्हापूर विभागात झालं आहे. पुणे विभागात 22 लाख आणि सोलापूर विभागात 18 लाख टन साखरेचं उत्पादन झाल्याची माहिती साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. राज्यातला गाळप हंगाम पुढील 15 दिवसात संपण्याची शक्यता असल्याची माहितीही साखर आयुक्तालयानं दिली. उन्हाळी सुट्टीत मे आणि जून महिन्यात पर्यटकांची होणारी गर्दी आणि बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचा ओघ लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं पुणे विभागातून 306 विशेष फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं दानापूर आणि गोरखपूरसह विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांची सोय केल्याची माहिती पुणे विभाग मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हेमंतकुमार बेहरा यांनी दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं दापोडीमधल्या मंत्री निकेतन बस थांबा ते मार्केट यार्डपर्यंत सुरू करण्यात आलेल्या पीएमपीएमएल बससेवेचं उद्घाटन आज महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते झालं. या नव्या मार्गामुळे वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे. परिसरातल्या नागरिकांकडून या बससेवेची मागणी दीर्घकाळापासून करण्यात येत होती. कागदी आणि लाकडी विमानांच्या प्रतिकृती तसंच प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक जेटपर्यंतच्या विमानांचा इतिहास आणि त्यामागील शास्त्र समजून घेत विद्यार्थ्यांनी आज विमानशास्त्राची अद्भुत सफर अनुभवली. शास्त्रवाहिनी आणि एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया पुणे शाखेच्या वतीनं सायन्स ऑफ फ्लाईट या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. पाषाणमधल्या आरोमी लॉन्समध्ये हे प्रदर्शन उद्या सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुलं आहे. डेव्हलपिंग लायब्ररी नेटवर्क अर्थात डेलनेट या नवी दिल्लीत कार्यरत असलेल्या संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत पुण्यातल्या यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएसचे ग्रंथपाल पवन शर्मा यांची सर्वाधिक मतांनी तिसऱ्यांदा निवड झाली आहे. संस्थांमधल्या ग्रंथालयांच्या कामकाजासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या डेलनेट सोबत भारतातल्या 8,300 शैक्षणिक संस्था आणि परदेशातल्या 23 संस्था सदस्य म्हणून जोडलेल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते अनिल मंद्रुपकर यांना 47 वर्ष देशातल्या 6 राज्यांमधले केलेल्या सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील अटल राष्ट्रसेवा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीत माजी केंद्रीय मंत्री डॉ मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विविध सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून त्यांनी सातत्यानं काम केलं आहे. आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते, मुळशी पंचायत समितीचे माजी सदस्य आणि संत तुकाराम साखर कारखान्याचे माजी संचालक अॅडव्होकेट मधुकर बळवंत वाघमारे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यांनी भूमिहीनांच्या चळवळीतील सहभागाबरोबरच महाराष्ट्रातल्या गोरगरीब, कष्टकरी, दलित, श्रमिक, झोपडपट्टीवासियांसाठी भरीव काम केलं होतं. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 38 तर किमान तापमान 21.3 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या दोन्ही तापमानात काहीशी घट होण्याचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.